चीनीमंडी.com पॉडकास्ट।
उसाचे पैसे देण्यास विलंब झाल्यामुळे ऊस शेतकऱ्यांनी बोलावली महापंचायत। नारायणगड साखर कारखान्याकडून दरवर्षी उसाचे पैसे मिळण्यास विलंब होतो, यामुळे नाराज झालेल्या ऊस शेतकऱ्यांनी 12 फेब्रुवारीला महापंचायतीचं आयोजन केलं आहे। यामध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल। गेल्या वर्षीही शेतकऱ्यांना आपले पैसे मिळवण्यासाठी अनेकदा आंदोलन करावं लागलं आहे। भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंह यांनी सांगितलं की कारखान्याचे पर्यवेक्षण आणि कुठल्याही अनियमितता यातून वाचण्यासाठी अंबालातील डेप्युटी कमिशनरला चेअरमन तथा हरको बँकेच्या MD यांना निदेशक बनवण्यात आलं होतं, पण याचा काहीच फायदा झाला नाही। शेतकऱ्यांनी आपल्या पैशांसाठी किती वाट पाहायची? साखरेच्या कमी किमतींमुळे कारखाने योग्य वेळी शेतकऱ्यांना पैसे देऊ शकले नाहीत। त्यांच्यानुसार साखरेची किंमत 3600 रुपये प्रति क्विंटल असायला हवी, जी सध्या कमी आहे। BKU चे प्रवक्ता म्हणाले, या हंगामात 2 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांनी 28 लाख क्विंटल ऊस गाळप केला, ज्याचे 58 करोड रुपये कारखान्यावर देय आहेत। नारायणगड साखर कारखान्यात 12 नोव्हेंबरला गाळप हंगाम सुरू झाला। उसाच्या खरेदीनंतर 14 दिवसांच्या आत पैसे देणं आवश्यक होतं, पण कारखान्यानं केवळ 13 डिसेंबरपर्यंतच्या बिलांनाच मंजुरी दिली आहे। नारायणगडचे सब डिव्हिजनल आदिती यांनी हे पैसे लवकरच भागवली जातील असं सांगून साखर विकण्यात येणाऱ्या अडचणींमुळे पैसे भागवण्यास वेळ झाल्याचं सांगितलं।